नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक बातमीपत्रात मी अश्विनी भोयर आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. राष्ट्राच्या सुरक्षेसह जागतिक पातळीवरही भारतीय नौदलाची भूमिका महत्वपूर्ण, राष्ट्रपतींचं प्रतिपादन. बालविवाहमुक्त भारतासाठी 100 दिवसांच्या राष्ट्रीय अभियानाचं उद्घाटन. देशात यंदा 315 लाख टन साखर निर्मितीचा राष्ट्रीय साखर कारखाना महासंघाचा अंदाज. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर आणि 27व्या राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सवाला नांदेड इथं प्रारंभ. आता सविस्तर बातम्या. राष्ट्राच्या सुरक्षेसह जागतिक पातळीवरही भारतीय नौदल महत्वाची भूमिका बजावत असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. आज नौदल दिनानिमित्त समाज माध्यमावर लिहिलेल्या संदेशात राष्ट्रपतींनी नौदलाचं कौतुक करत सागरी सीमांच्या सुरक्षेपासून समुद्रातल्या आव्हानात्मक बचाव मोहिमा राबवण्यापर्यंत भारतीय नौदल आपल्या सामर्थ्याचं आणि राष्ट्रीय अभिमानाचं प्रतीक म्हणून खंबीरपणे उभं असल्याचं राष्ट्रपतींनी नमूद केलं. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांनी आपल्या संदेशात भारतीय नौदल म्हणजे देशाची सागरी शक्ती, सतर्कता आणि राष्ट्रीय हिताचं रक्षण करण्याच्या वचनबद्धतेचं मूर्तिमंत प्रतीक असल्याचं म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या संदेशात INS विक्रांत या युद्धनौकेवरील तैनात जवान आणि अधिकाऱ्यांसोबत साजरी केलेली दिवाळी अत्यंत संस्मरणीय असल्याचं सांगत या शब्दात नौदल दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
मैं नौसेना परिवार के सभी सदस्यों को नेवी डे पर विशेष रूप से बधाई देता हूं. आपके लिए ही कहा गया है, चलो नई मिसाल हो, बढ़ो नया कमाल हो, झुको नहीं, रुको नहीं, बढ़े चलो, बढ़े चलो. समंदर में हमारी नेवी देश की समुद्री सीमाओं और व्यापारिक हितों की सुरक्षा के लिए तैनात है. आज चाहे ऑफशोर पेट्रोल वेसल्स हो, सबमरीन्स हो या एयरक्राफ्ट कैरियर्स, आज भारत की नौसेना की ताकत अभूतपूर्व गति से बढ़ रही.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह तसंच केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही नौदल दिनानिमित्त नौसैनिकांना आणि अधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. मुंबईत नेव्हल डॉकयार्ड इथं पश्चिम विभागाच्या कार्मिक विभागाचे प्रमुख व्हाईस अॅडमिरल राहुल गोखले यांनी गौरव स्तंभावर पुष्पचक्र अर्पण करून हुतात्म्यांना अभिवादन केलं. बालविवाहमुक्त भारतासाठी 100 दिवसांच्या सखोल जागरुकता राष्ट्रीय अभियानाला आजपासून प्रारंभ झाला. केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी नवी दिल्लीत या अभियानाच्या पहिल्या वर्धापनदिनी या मोहिमेचं उद्घाटन केलं. बालविवाह प्रथेचं समूळ उच्चाटन करण्यासाठीच्या कटिबद्धतेची शपथही यावेळी उपस्थितांना देण्यात आली. पुढच्या 5 वर्षात देश बालविवाह मुक्त करण्याचं उद्दिष्ट सरकारने निर्धारित केल्याचं अन्नपूर्णा देवी यांनी सांगितलं. वर्षभर चालणाऱ्या या अभियानांतर्गत देशभरातल्या शैक्षणिक संस्था तसंच पंचायतींमध्ये प्रबोधनपर विविध कार्यक्रम राबवले जाणार आहेत. देशभरातल्या विमानतळांची संख्या गेल्या 11 वर्षात 74 वरून 164 झाली आहे. नागरी उड्डयन राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली. 2024-25 या वर्षात देशातल्या सुमारे 24 कोटीहून अधिक नागरिकांनी देशांतर्गत तसंच देशाबाहेर जाण्यासाठी विमान प्रवास केल्याची माहिती मोहोळ यांनी दिली. देशातल्या इलेक्ट्रॉनिक वाहन उद्योगाची उलाढाल पुढच्या 5 वर्षात 20 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचेल असं केंद्रीय रस्ते आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. ते आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात एका पुरवणी प्रश्नाच्या उत्तरात बोलत होते. सध्या देशात 57 लाख इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी झाल्याची माहितीही गडकरी यांनी दिली. देशभरात या वाहनांचे चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी PM E-Drive योजनेअंतर्गत 2000 कोटी रुपये निधी वितरित केल्याचंही गडकरी यांनी सांगितलं. जल जीवन अभियानांतर्गत 15 कोटींहून अधिक घरांना नळाच्या पाण्याची जोडणी देण्यात आल्याचं जलशक्ती मंत्री CR पाटील यांनी म्हटलं आहे. लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात पुरवणी प्रश्नांच्या उत्तरात त्यांनी ही माहिती दिली. देशात यंदा 315 लाख टन साखर निर्मितीचा अंदाज राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघानं वर्तवला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी 53 लाख टन जास्त उत्पादन होणार आहे. अतिरिक्त साखर गोदामात पडून राहू नये यासाठी 10 लाख टन साखर निर्यातीस परवानगी द्यावी अशी मागणी साखर महासंघानं केंद्र सरकारकडे केली आहे. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेचा लाभ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होणार आहे. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी ही माहिती दिली. पूर्वी ऑफलाईन स्वीकारल्या जाणाऱ्या अर्जांची प्रक्रिया आता पूर्णपणे डिजिटल करण्यात आली असल्याचं त्यांनी सांगितलं. या अंतर्गत चालू आर्थिक वर्षात 4359 लाभार्थ्यांना 88 कोटी रुपयांहून अधिक मदतीचं वाटप झालं आहे.
हे बातमीपत्र आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. आमची सर्व बातमीपत्र आपण न्यूज ऑन AIR.gov.in या वेबसाईट आणि ऍपवर, ट्विटर आणि फेसबुक पेजवर, तसंच AIR छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर कधीही आणि कुठेही आपल्या सुविधेनुसार ऐकू शकता.
भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या 59व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत दादरच्या चैत्यभूमीवर अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांना सेवा सुविधा देण्याकरता बृहन्मुंबई महानगरपालिका सज्ज झाली आहे. सर्व आवश्यक सोयी सुविधांच्या पूर्ततेसाठी सुमारे 8,000 अधिक अधिकारी कर्मचारी तैनात असून चैत्यभूमीतल्या आदरांजलीचं मोठ्या पडद्यांवर तसंच विविध समाज माध्यमांद्वारे थेट प्रक्षेपण केलं जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर येत आहेत. मागील त्याला सौर कृषीपंप योजनेत महावितरणनं एकाच महिन्यात 45,911 सौर कृषीपंप लावण्याचा जागतिक विक्रम नोंदवला. या विक्रमाची गिनीज बुकमध्ये नोंद झाली आहे. छत्रपती संभाजीनगर इथं शेंद्रा औद्योगिक परिसरातल्या ऑरिक्स सिटी मैदानावर उद्या सकाळी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत गिनीज बुकतर्फे विश्वविक्रम प्रमाणपत्र प्रदान सोहळा होणार आहे. मराठवाडा असोसिएशन ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज अँड अॅग्रीकल्चरतर्फे ऍडव्हान्टेज महाराष्ट्र एक्स्पो 2026 आयोजन करण्यात आलं आहे. येत्या 8 ते 11 जानेवारी 2026 दरम्यान ऑरिक सिटीमध्ये हे प्रदर्शन भरवलं जाणार आहे. संघटनेचे उपाध्यक्ष राहुल मोगले यांनी यासंदर्भात महाराष्ट्र सदनाचे गुंतवणूक विभागाचे निवासी आयुक्त सुशील गायकवाड यांची भेट घेतली. या प्रदर्शनामुळे मराठवाड्यात नव्या गुंतवणुका, रोजगार संधी आणि तंत्रज्ञान हस्तांतरणाच्या संधी उपलब्ध होणार असून औद्योगिक क्रांतीला चालना मिळेल असा विश्वास गायकवाड यांनी व्यक्त केला. या 4 दिवसीय प्रदर्शनात हजारो उद्योजक, गुंतवणूकदार आणि तंत्रज्ञ सहभागी होणार आहेत. 27व्या राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सव 2025 नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात आजपासून सुरुवात झाली. राज्यभरातील 24 विद्यापीठांच्या संघांनी या महोत्सवात सहभाग घेतला आहे. कबड्डी क्रीडा प्रकारात आज चुरशीचे अनेक सामने खेळवण्यात आले. खो खो, बास्केटबॉल, व्हॉलीबॉल, टेबल टेनिस तसंच बॅडमिंटनचे रोमांचक सामनेही आज पाहायला मिळाले. दत्त जयंती सोहळा आज साजरा होत आहे. मराठवाड्यात नांदेड जिल्ह्यात माहूरगडावरच्या दत्त मंदिरात यानिमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. इतरही सर्वच ठिकाणच्या दत्त मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केल्याचं दिसून येत आहे. दत्त जयंतीच्या निमित्तानं नंदुरबार जिल्ह्यातल्या प्रसिद्ध सारंगखेडा इथल्या एकमुखी दत्त मंदिरात आज भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली आहे. या परिसरात आज भरणारा घोडे बाजार राज्यभरात प्रसिद्ध आहे. अहिल्यानगर बीड डेमू रेल्वेचं सुधारित वेळापत्रक येत्या 8 डिसेंबरपासून लागू होणार आहे. त्यानुसार ही गाडी अहिल्यानगरहून सकाळी 7:45 निघेल तर बीडहून 1:15 निघेल. दरम्यान बीड परळी रेल्वे मार्गावर बीड ते वडवणी दरम्यान परवा 6 तारखेला इंजिन चाचणी होणार आहे. यावेळी नागरिकांनी सावध राहण्याचं आवाहन रेल्वे विभागानं केलं आहे. या चाचणीनंतर रेल्वे सुरक्षा आयुक्तांकडून 10 आणि 11 डिसेंबरला सखोल तपासणी आणि हायस्पीड चाचण्या घेण्यात येणार आहे. लातूर महानगरपालिकेनं मालमत्ता कर वसुलीसाठी आता थेट धडक जप्ती मोहिमेला सुरुवात केली आहे. त्याकरिता 8 पथकं नेमण्यात आली आहे. जप्त केलेल्या मालमत्ता धारकांनी मुदतीत कर भरणा न केल्यास लिलाव प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे थकबाकीदारांनी कर भरणा करण्याचं आवाहन महानगरपालिका आयुक्त मानसी यांनी केलं आहे. राज्यात आज सर्वात कमी 10.2 अंश सेल्सिअस तापमान गोंदिया इथं नोंदवलं गेलं. त्याखालोखाल मालेगाव इथं 11.4 अंश तापमानाची नोंद झाली. मराठवाड्यात धाराशिव इथं 12.2 अंश, छत्रपती संभाजीनगर इथं 13.2, बीड इथं 13.9 तर परभणी इथं 14 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. राष्ट्राच्या सुरक्षेसह जागतिक पातळीवरही भारतीय नौदलाची भूमिका महत्वपूर्ण, राष्ट्रपतींचं प्रतिपादन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 नमस्कार.